चीनीमंडी.com पॉडकास्ट। विजय डेली शुगर मार्केट अपडेट। आज शुक्रवार 7 ऑगस्ट 2020। डोमेस्टिक मार्केट आज बाजारात मोठी हालचाल नव्हती। महाराष्ट्रामध्ये स्थित साखरेचा व्यापार 3,150 रुपये ते 3,180 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर एमटीसीचा व्यापार 3,150 रुपये ते 3,280 रुपये प्रति क्विंटल राहिला। दक्षिण कर्नाटकामध्ये एसटी साखरेचा व्यापार 3,370 रुपये ते 3,450 रुपये राहिला, तर एमटीसीचा व्यापार 3,500 रुपये राहिला। उत्तर प्रदेशामध्ये एमटीसीचा व्यापार 3,325 रुपये ते 3,340 रुपये होता। गुजरातमध्ये एसटीसीचा व्यापार 3,251 रुपये ते 3,261 रुपये होता। एमटीसीचा व्यापार 3,281 रुपये ते 3,285 रुपये प्रति क्विंटल राहिला। तमिळनाडूमध्ये एसटीसीचा व्यापार 3,400 रुपये ते 3,475 रुपये होता। एमटीसीचा व्यापार 3,450 रुपये ते 3,500 रुपये राहिला। इंटरनॅशनल मार्केट लंडन वर्ल्ड शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $377.90 प्रतिटन राहिला आणि US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 12.83 सेंट्स होते। करन्सी आणि कमोडिटी। अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 74.958 मध्ये झाला, तर ब्रेझिलियन रियलचा व्यापार 5.3328 मध्ये झाला। क्रूड फ्युचर 3,121 रुपये प्रति बॅरल, क्रूड WTI $41.55 होते। इक्विटी BSE सेन्सेक्स 15.12 अंकांनी वर येऊन 38,040.57 अंकावर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा NSE निफ्टी 13.90 अंकांनी वर येऊन 11,214.5 अंकावर बंद झाला।